श्लोक 14वा प्रशांतात्मा विगत भीर ब्रह्मचारी व्रते स्थितः मनसंयम्य मच्चितो युक्त आसीत मत्परः। अंतःकरण शांत असलेला, भीती रहित, ब्रह्मचर्य व्रत पालन करणारा, माझे ठिकाणी चित्त ठेवणारा, मतपरायण व मनाचे संयमन केलेला असा होऊन आसनावर बसावे। व्याधी ते दावी सवेची हरवी आप पृथ्वी कालवी एकवट। रोगानं दाखवतो व लागलीच त्यांना नाहीसे करतो आणि शरीरात जे पृथ्वीचे आणि पाण्याचे अंश आहेत ते एकात एक कालवतो। तव येरी करे धनुर्धरा आसनाचा उबारा शक्ती करी उजगरा कुंडलिनी ते। अर्जुना, कोंडलेला आपण वायू असे प्रकार करतो, तो दुसरीकडे वज्रासनाची उष्णता कुंडलिनी शक्तीला जागृत करते। नागिणीचे पिले कुमकुमे नाहले वळण घेऊन आले से जे जैसे। केशराने नाहलेले नागाचे पिल्लू वेढे घेऊन निजावे। तैशी ते कुंडलिनी मोटकी औट वळणी अधोमुख सर्पिणी निदेली असे। याप्रमाणे नेमकी साडेतीन वेढ्याची ती कुंडलिनी रूप नागिण खाली तोंड करून निजलेली आहे। विद्युल्लतेची विडी वन्यज्वाळांची घडी पंधरेयाची चोखडी घोटी वजैशी। ती नागिन जशी मूर्तिमंत बनवलेली विजेची वाटोळी कडी किंवा प्रत्यक्ष अग्नीच्या ज्वालेची केलेली घडी अथवा जणू काय उत्तम सोन्याचे चकचकीत वेढे। तैशी सुबद्ध आटली पुटी होती दाटली ते वज्रासने चिमुटली सावधू होय। याप्रमाणे व्यवस्थितपणे आकुंचित असलेली व नाभीजवळच्या संकोचित जाग्यात ती वज्रासनाने दाटून बसलेली चिमट्यामुळे जागी होते। तेथे नक्षत्र जैसे उलंडले की सूर्याचे आसन मोडले तेजाचे बीज विरुढले अंकुरेशी। त्या ठिकाणी जसे नक्षत्र तुटून पडावे अथवा सूर्याने आपले जसे आसन सोडून खाली यावे किंवा प्रकाशरूप बीजासच अंकुर फुटावा। तैशी वेढी आते सोडीती कवतिके अंग मोडीती कंदावरी शक्ती उठली दिसे। त्याप्रमाणे वेढ्याला सोडीत असलेली व कौतुकाने अंग मोडीत असलेली ती कुंडलिनी शक्ती नाभिस्थानाखालील कंदावर उठलेली दिसते। सहजे बहुता दिवसांची भूक वरीचे वविली ते होय मिश मग आवेशे पसरी मुख ऊर्ध्वा उजू। आधीच तिला पुष्कळ दिवसांची भूक लागलेली असते व तशात तिला जागे केल्याचे निमित्त होते, मग ती सरळ असे वरती तोंड पसरते। तेथे हृदय कोशा तळवटी जो पवनु भरे किरीटी तया सगळे याची मिठी देऊ निघाली। अर्जुना, हृदय कोशाखाली जो वारा भरलेला असतो त्या वायूस ती खाऊन टाकते। मुखीच्या ज्वाळी तळीवरी कवळी मांसाची वडवाळी आरोगू लागे। मुखाच्या ज्वाळांनी ती खालीवर व्यापते आणि मांसाचे घास खावयास लागते। जे जे ठाय समास तेथे आहाच जोडे घाऊस पाठी एक दोनी घास हिया ही भरी। जे जे ठिकाण मांसल असेल त्या ठिकाणी वरच्यावरच मोठा लचका तोडते, शिवाय हृदयाच्या ठिकाणचे एक दोन घास घेते। मग तळवे तळ हात शोधी ऊर्ध्वीचे खंड भेदी झाडा घे संधी प्रत्यंगाचा। नंतर तळ हात व तळपाय शोधून त्यातील रक्त मांस वगैरे खाऊन वरच्या भागाचे भेदन करते व प्रत्येक अंगाच्या सांध्याचा झाडा घेते। अधो भाग तरी न संडी परी नखीचे ही सत्व काढी त्वचा धुनी जडी पांजरेशी। आपला आश्रय तर सोडत नाही पण तेथेच राहून नखाचे देखील सत्व काढून घेते व त्वचा धुवून पुसून त्या त्वचेला हाडांच्या सापळ्यास चिकटवून ठेवते। अस्थीचे नळे निरपे शिरांचे हिर वोरपे तव बाहेरी विरूढी करपे रोम बीजांची। हाडांच्या नळ्या निरपून घेते व शिरांच्या काड्या ओरपून घेते, त्यावेळी बाहेरच्या केसांची वाढ होण्याची शक्ती जळून जाते। मग सप्त धातूंच्या सागरी तहा नेली घोट भरी आणि सवेची उन्हाळा करी खडखडीत। मग तहानेने पीडित अशी ती सप्त धातूंचा समुद्र एका घोटात पिऊन टाकते व लागलीच शरीरात जिकडे तिकडे खडखडीत उन्हाळा करते। नासा पुटवनी वारा जो जात असे अंगुळे बारा तो गच्च धरूनी माघारा आतू घाली। दोन्ही नागपुड्यातून बारा बोटे वाहत असलेल्या वायूला गच्च धरून त्यास आत मागे घालते। तेथ अधवरवते आकुंचे ऊर्ध्व तळवते खाचे तया खेवा माझी चक्राचे पदर उरती। तेव्हा खालचा अपान वायू वरती आकुंचित होतो आणि वरचा प्राणवायू खाली खसतो। त्या प्राणापानांच्या भेटीमध्ये षटचक्रांचे नुसते पदर तेवढे उरतात। ए रवी तरी दोन्ही तेव्हाची मिळती परी कुंडलिनी नावे का दुश्चित होती ते तया ते म्हणे परवती तुम्हीची कायसी येथे। एरवी तरी प्राण व अपान या दोहोंचा तेव्हाच मिलाप झाला असता, परंतु कुंडलिनी तेथे क्षणभर क्षोभलेली असते म्हणून ती त्यांना म्हणते तुम्ही येथे कोण चालते वा। ऐके पार्थिव धातू आघवी आरोगिता काही नुरवी आणि आपाते तव ठेवी पुसोनिया। अर्जुना ऐक, पृथ्वी संबंधी सर्व धातू खाऊन काही एक शिल्लक ठेवत नाही आणि पाण्याचा भाग तर तेव्हाच साठून पुसून टाकते। ऐसी दोन्ही भूते खाये ते वेळी संपूर्ण धाये मग सौम्य होऊ निराहे सुषुम्ने पाशी। याप्रमाणे पृथ्वी व जल ही दोन्ही भूते खाल्ल्यावर तिची संपूर्ण तृप्ती होते आणि मग ती शांत होऊन सुषुम्ने जवळ राहते। तेथ तृप्तीचे नि संतोषे गरळ जे व मी मुखे तेने तियेचे नि पियुषे प्राणुजीये। त्यावेळी तृप्त होऊन समाधान झाल्यावर ती तोंडाने जे गरळ ओकते त्या गरळ रूपी अमृताच्या योगाने प्राणवायू जगतो। तो अग्नी आतून निघे परिस बाह्य निभवूची लागे ते वेळी कसू बांधिती आंगे सांडीला पुढती। तो गरळ रूपी अमृताचा अग्नी तिच्या तोंडातून निघतो खरा, परंतु तो अग्नी आत व बाहेर थंडच करू लागतो। त्यावेळे सर्व गात्रांची गेलेली शक्ती पुन्हा येऊ लागते। मार्ग मोडीती नाडीचे नवविधपण वायूचे जाय म्हणून शरीराचे धर्मू नाही। नाड्यांचे वाहने बंद पडते व वायूचे नऊ प्रकार जातात म्हणून शरीराचे धर्म राहत नाहीत। इडा पिंगळा एक वटती गाठी तिन्ही सुटती साही पदर फुटती चक्रांचे हे। इडा व पिंगळा या दोन्ही नाड्या एक होतात आणि तिन्ही गाठी सुटून सहा चक्रांचे हे पदर फुटतात। मग शशी आणि भानू ऐसा कल्पी जे जो अनुमानू तो वातीवरी पवनू गिवसिता न दिसे। अनुमानिक कल्पनेने ठरवलेले डाव्या व उजव्या नागपुडीतून वाहणारे चंद्रसूर्य रूपी वायू नाकापुढे कापूस धरून पाहिले तरी दिसत नाहीत। बुद्धीची पुळी काविरे परिमळू घाणी उरे तोही शक्ती सवे संचरे मध्यमे माझी। बुद्धीचा आकार चैतन्यात नाहीसा होतो व नाकामध्ये राहिलेली गंध घेण्याची जी शक्ती ती कुंडलिनी बरोबर सुषुम्न नाडीत शिरते। तब वरिले कडोनी ढाळे चंद्रामृताचे तळे कान वडोनी मिळे शक्ती मुखी। तेव्हा वरच्या बाजूस हळूहळू चंद्रामृताचे तळे कलते होऊन ते चंद्रामृत कुंडलिनीच्या मुखात पडते। तेने नाळके रस भरे तो सर्वांगा माझी संचरे जेथीचा तेथ मुरे प्राण पवनू। त्या नळीने म्हणजे कुंडलिनीने रस भरतो तो सर्वांगामध्ये संचार करतो व प्राणवायू जेथल्या तेथे मुरतो। तातलिये मुसे मेण निघोनी जाय जैसे मग कोंदली राहे रसे बोतलेनी। तापलेल्या मुशीतील मेण निघून गेल्यावर मग ती मूस जशी नुसत्या ओतलेल्या रसानेच भरून राहते। तैसे पिंडाचे नि आकारे ते कळाची का अवतरे वरी त्वचेचे नि पदरे पांघुरली असे। त्याप्रमाणे शरीराच्या आकाराने जणू काही त्वचेचा पदर पांघरलेले मूर्तिमंत तेजस प्रकट झालेले असते. जैशी आभाळाची बुंथी करुनी राहे गभस्ती, मग फिटली या दीप्ती धरुनी ये. सूर्यावर ढगांचे आवरण आले असता त्याचे तेज झाकलेले असते, पण ते ढगांचे आवरण निघून गेल्यावर मग त्याचे तेज जसे आवरून धरता येत नाही. तैसा आहाच वरी कोरडा, त्वचेचा असे पातोडा, तो झडोनी जाय कोंडा जैसा होय. त्याप्रमाणे वरवर असणारा कातड्याचा कोरडा पापुद्रा कोंड्यासारखा झडून जातो. मग काश्मीरीचे स्वयंभ का रत्न बीजा निघाले कोंभ, अवयव कांतीची भांब तैसी दिसे. मग जणू काय मूर्तिमंत स्फटिकच अथवा रत्नरूप बीजास निघालेला अंकुरच की काय अशी अवयवांच्या कांतीची शोभा दिसते. ना तरी संध्या रागीचे रंग काढून वळिले ते अंग, की अंतर ज्योतीचे लिंग निर्वाळिले. अथवा संध्याकाळच्या आकाश रंगाचे रंग काढून बनलेली किंवा प्रत्यगात्म्याचे शुद्ध लिंगच कुमकुमाचे भरीव सिद्धरसाचे बोतीव मज पाहता सावेव शांतीची ते. केशराचे पूर्ण भरलेले किंवा अमृताचे ओतलेले अथवा ते पाहताना मला असे वाटते की ती मूर्तिमंत शांतीच आहे. ते आनंद चित्रीचे लेप ना तरी महासुखाचे रूप, की संतोष तरुचे रोप थांबले जैसे. ते योग्याचे शरीर आनंद रूपी चित्राचा रंग अथवा ब्रह्मसुखाची प्रत्यक्ष मूर्तीच किंवा संतोषरूप झाडाचे जसे काही बळावलेले रूप आहे. तो कनक चंपकाचा कळा की अमृताचा पुतळा, नाना सासी नला मळा कोवळिकेचा. तो योगी सोनचाफेची मोठी कळी अथवा अमृताचा पुतळा किंवा नाजूकपणाचा भरास आलेला मळाच. हो का जे शारदीयेचे निवोले चंद्रबिंब पाल्हेले, का तेजची मूर्त बैसले आसनावरी. किंवा शरद ऋतूच्या ओलाव्याने टवटबीत झालेले चंद्रबिंबच अथवा आसनावर बसलेले मूर्तिमंत तेजच की काय. तैसे शरीर होये जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये, मग देहाकृती बिहे कृतांतुग. ज्यावेळी कुंडलिनी चंद्रामृत पिते त्यावेळी शरीर असे होते, मग त्या देहाच्या आकाराला पाहून यम भीतो. वार्धक्य तरी बहुडे तारुण्याची गाठी विघडे, लोपली उघडे बाळदशा. म्हातारपण मागे फिरते व तारुण्याचा वियोग होतो व गेलेली बाल्यावस्था परत येते. वयसा तरी ये तुले वरी एरवी बळाचा बळार्थू करी, धैर्याची थोरी निरूपमू. वय तर त्याचे इतके, तथापि जेवढी बलवान पुरुष कृत्य करू शकतो तेवढी हा करतो, आणि ज्याच्या धैर्याच्या थोरवीला तर उपमाही नाही. कनकद्रुमाच्या पालवी रत्नकळिका नित्य नवी, नखे तैसी बरवी नवी निघती. सोन्याच्या झाडाला पालवी फुटून जशी रत्नाची नित्य कळी यावी तशी चांगली नवी नखे येतात. दातही आन होती परी अपाडे साने जती, जैसी दुबाही बैसे पांती हिरे यांची. दातही दुसरे नवे येतात, पण ते फार लहान होतात व ते असे दिसतात की जणू काय दुतर्फा हिऱ्यांची रांगच बसली आहे. माणिकुलियांची या कणिया सावियाची अणुमानिया, तैसिया सर्वांगी उधवती अणिया रोमांचिया. ज्याप्रमाणे माणकाचे अणु एवढाले कण असावेत त्याप्रमाणे सहजच सर्व अंगावर केसांची अग्रे वर येतात. करण चरण तळे जैसी का रातोत्पले, पाखाळी व होती डोळे काय सांगो. तळ हात व तळपाय हे तांबड्या कमळाप्रमाणे असतात व डोळे किती स्वच्छ होतात हे काय सांगू. निडाराचे निकोंदाटे मोतीये नावरती संपुटे, मग शिवणी जैसी उतटे शुक्ती पल्लवांची. परिपूर्ण दशेला येऊन गच्च भरल्यामुळे मोती शिंपेच्या गर्भात मावत नाहीत, म्हणून जसा शिंपेच्या दोन शकलांचा सांधा उकलतो. तैशी पातियांची ये कवळी ये न समाये, दिठी जा कळोनी निघो पाहे आधीलीची परी होये गगना कवळीती। त्याप्रमाणे दृष्टी पापण्यांच्या कवळीत न मावता त्या कवळीला व्यापून बाहेर निघण्यास पाहते। दृष्टी पूर्वीचीच असते परंतु ती आकाश व्यापणारी होते। ऐके देह होय सोनियाचे परिलाघव ये वायूचे जे आप आणि पृथ्वीचे अंशू नाही। अर्जुना ऐक, त्याचा देह सोन्याचा म्हणजे सोन्यासारख्या कांतीचा होतो परंतु त्याला वायूसारखा हलकेपणा येतो कारण की त्याच्यात पृथ्वीचे व पाण्याचे अंश नसतात। मग समुद्रा पहिली कडील देखे स्वर्गीचा आलोचू ऐके मनोगत बोळखे मुंगीयेचे। मग तो समुद्राच्या पलीकडचे पाहतो, स्वर्गातील विचार ऐकतो व मुंगीच्या मनातील भाव ओळखतो। पवनाचा बारीका वळघे चाले तरी उदकी पाऊल न लागे येणे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी। वायुरूप घोड्यावर बसतो व पाण्यावर चालतो पण पाण्यात पाऊल शिरत नाही अशा अनेक प्रकारच्या सिद्धी त्यास प्रसंगानुरूप प्राप्त होतात। ऐके प्राणाचा हातू धरुनी गगनाची पाऊटी करुनी मध्यमेचे नि दादराहुनी हृदया आली। अर्जुना ऐक, प्राणवायूचा हात धरून आकाशाची पायरी करून सुषुम्नारूप जिन्याने हृदयात आली। ते कुंडलिनी जगदंब जय चैतन्य चक्रवर्तीची शोभा जया विश्व बीजाची कुंभा साऊली केली। जी कुंडलिनी जगाची आई आहे, ब्रह्मरूपी सार्वभौमाची शोभा आहे व जिने विश्वाच्या बीजाच्या कुंभाला सावली केली आहे म्हणजे आश्रय दिला आहे। जे शून्यलिंगाची पिंडी जे परमात्मया शिवाची करंडी जे प्रणवाची उघडी जन्मभूमी। जी निराकार परमात्म्याचे चिन्ह दाखवणारी पिंडी जी परब्रह्मरूपी शिवाची समळी व जी प्राणांची उघड उघड जन्मभूमी आहे। हे असो ते कुंडलिनी बाळी हृदया तू आली अनुहताची बोली चावळे ते। हे असो ती कुंडलिनी हृदयात म्हणजे अनाहत चक्रात येते तेव्हा ती अनाहताच्या शब्दाने बोलते। शक्तीची या अंगा लागले बुद्धीचे चैतन्य होते जाहले तेने ऐकिले अळू माळू। कुंडलिनीला चिकटून राहिलेले जे बुद्धीचे जाणीव शक्तीयुक्त ज्ञान तिच्या बरोबर आले होते त्याने म्हणजे त्या ज्ञानाने तो अनाहत शब्द किंचित ऐकला। घोषाच्या कुंडी नाद चित्रांची रूपडी प्रणवाची या मोडी रेखिली ऐसी। घोषाच्या म्हणजे परावाणीच्या कुंडात नादचित्रांची मध्यमारूपी रूपडी ओंकाराच्या आकारासारखी रेखलेली असतात। हेची कल्पावे तरी जाणीजे परिकल्पिते कैसे आणीजे तरी नेणो काय गाजे तिये ठाई। याची कल्पना करता येईल तर समजून घ्यावे पण आता कल्पना करणारे मन कोठून आणावे तर त्या ठिकाणी काय वाचते ते कळत नाही। विसरोनी गेलो अर्जुन जव नाशू नाही पवन तव वाचा आधी गगना म्हणनी घुमे। अर्जुना पण हे तसे नव्हे, विसरून सांगण्याचेच राहिले ते काय म्हणशील तर जोपर्यंत वायूचा नाश झाला नाही तोपर्यंत हृदयाकाशात शब्द असतो म्हणून तो अनाहत शब्द घुमतो असे समज। तया अनाहताचे नि मेघे मग आकाश दुमदुमो लागे तव ब्रह्मस्थानीचे वेगे फिटले सहजे। मग त्या अनाहत रूपी मेघाने आकाश दुमदुमायला लागते तेव्हा ब्रह्मस्थानाचे द्वार आपोआप उघडते। ऐके कमळ गर्भाकारे जे महदाकाश दुसरे जेथ चैतन्य आधातुरे करुनी असिजे। अर्जुना ऐक, कमळाच्या गर्भाच्या आकाराप्रमाणे जे मूर्धनी आकाश आहे ते दुसरे महाकाशच आहे त्या मूर्धन्य आकाशाच्या ठिकाणी चैतन्य अर्धे भोजन करून अतृप्त असते। तया हृदयाच्या परिवरी कुंडलिनी या परमेश्वरी तेजाची शिदोरी विनियोगिली। त्या चैतन्याला हृदयाकाशाच्या माझघरात असणारी कुंडलिनी देवी ही आपल्या तेजाची शिदोरी अर्पण करते। ती कशी तर बुद्धीचे निशाके हात बोने निके द्वैत तेथे न देखे तैसे केले. द्वैत ज्याला पाहणार नाही असा बुद्धीच्या भाजीसह हातात घेतलेला चांगला नैवेद्य अर्पण केला. निज कांती हारविली मग प्राणूची केवळ जाहाली ते वेळी कैसी गमली म्हणावी. याप्रमाणे आपले तेज अर्पण केल्यावर ती कुंडलिनी केवळ प्राणवायू रूप होते तेव्हा ती कशी भासते म्हणून म्हणाल तर, हो काजे पवनाची पुतळी पांघुरली होती सोनसळी ते फेडूनिया वेगळी ठेविली तिया. जशी एखादी वाऱ्याची पुतळी असावी व तिने पितांबर नेसलेला असावा व मग तिने ते वस्त्र सोडून ठेवावे. ना तरी वायूचे नी आंगे झगटली दीपाची दिठी निवटली का लखलखोनी हारपली विजू गगनी. अथवा वाऱ्याची झुळूक लागून दिव्याची ज्योत नाहीशी भावी किंवा आकाशात वीज चमकून अदृश्य भावी. तैसे हृदय कमळ वेरी दिसे जैशी सोनियाची सरी ना तरी प्रकाश जळाची झरी वाहत आली. अथवा हृदय कमळापर्यंत जणू काही सोन्याची सरी अथवा प्रकाशरूप जलाचा झरा जसा काही वाहत आला आहे तशी ती दिसते. मग ते हृदय भूमी पोकळे जिराली का एके वेळे तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीची माझी. मग तो प्रकाशाचा झरा जसा हृदयाच्या पोकळ भूमीत एकदम जिरावा त्याप्रमाणे शक्तीचे रूप शक्तीमध्येच मावळे दे. तेव्हा तरी शक्तीची म्हणीजे एरवी तो प्राणू केवळ जाणीजे आता नाद बिंदू नेणीजे कळा ज्योती. तेव्हा तरी शक्तीच म्हणतात पण वास्तविक तो प्राणवायूच आहे असे समज. आता त्यास नाद बिंदू कला ज्योती एवढे चारही धर्म नसतात. मनाचा हन मारू का पवनाचा आधारू ध्यानाचा आदरू नाही परी. मनाचा निग्रह करणे किंवा ध्यान करावेसे वाटणे हे प्रकार तेथे राहत नाहीत. हे कल्पना घेसांडी ते नाही ये परवडी हे महाभूतांची फुडी आटणी देखा. ही कल्पना घे ती कल्पना टाक हे प्रकार तेथे नाहीत कारण ती स्थिती पंचमहाभूतांची पक्की आटणी आहे असे समज. पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशू परिदाऊन गेला उद्देशू श्री महाविष्णू. पिंडाने पिंडाचा ग्रास करणे म्हणजे पंचमहाभूतांनी पंचमहाभूतांचा लय करावायचा हे आदिनाथ जे शंकर त्यांच्या अंतरंग खुणेचे मर्म आहे परंतु हे मर्म श्री विष्णू दाखवून गेले. तया ध्वनिताचे केने सोडूनी यथार्थाची घडी झाडूनी उपलविली म्या जाणूनी ग्राहिक श्रोते. वरच्या ओवीत सांगितलेल्या उद्देशरूपी सणंगाच्या गुढपणारूपी दोऱ्या सोडून यथार्थाची घडी साफ करून हे या मालाचे योग्य गिराहिक आहेत असे समजून त्यांच्या पुढे घडी उलगडून मी हे सनंग ठेवले आहेत असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ऐके शक्तीचे तेज जेव्हा लोपे तेथ देहाचे रूप हारपे मग तो डोळ्या माझी लपे जगाची. अर्जुना ऐक, कुंडलिनीचे तेज जेव्हा लय पावते तेव्हा देहाचा आकार नाहीसा होतो म्हणजे देह वायुरूप होतो. तो याप्रमाणे सूक्ष्म झाल्यामुळे मग त्या योग्याला जगाच्या लोकांच्या डोळ्यातच लपता येते. ए रवी आधीलाची ऐसे सावयव तरी दिसे परी वायूचे का जैसे वळिले होय. वास्तविक तो देह पूर्वीप्रमाणेच सावयव असतो परंतु आता तो देह जसा वायूचाच बनलेला असावा असा होतो. ना तरी कर्दळीचा गाभा बुंथी सांडोनी उभा का अवयवची नभा उदयला तो. अथवा केळीतील सोपटे काढून टाकून ती पोकळी जशी उभी करावी किंवा आकाशालाच अवयव उत्पन्न व्हावेत असा तो दिसतो. तैसे होय शरीर तै तै म्हणजे खेचर हे पद होता चमत्कार पिंडजनी. असे ज्यावेळेस शरीर होते तेव्हा त्यास खेचर म्हणजे गगनबिहारी असे म्हणतात. देहधारी लोकात असे रूप होणे म्हणजे मोठा चमत्कार आहे. देखे साधकू निघोनी जाये मागा पाऊलांची वोळ राहे तेथ ठाई ठाई होये आणि मादिक. पहा, साधक निघून गेल्यावर मागे जी पावलांची ओळ राहते तेथे ठिकठिकाणी अडिमादिक सिद्धी उत्पन्न होतात. म्हणजे साधकाची जी जी भूमिका सिद्ध होईल त्या त्या ठिकाणी त्याला अडिमादिक सिद्धी प्राप्त होतात. परितेने काय काज आपण या अवधारी ऐसे धनंजया लोप आथी भूतत्रया देहीचा देही. पण आपल्याला त्या सिद्धींशी काय काम आहे? अर्जुना ऐक, देहाच्या आतच तीनही भूतांचा असा लोप होतो. पृथ्वी ते आप विरवी आपाते तेज जिरवी तेजाते पवनु हरवी हृदया माझी. पृथ्वीला पाणी नाहीसे करते, पाण्याला तेज नाहीसे करते व तेजाला वायू हृदयामध्ये नाहीसा करतो. पाठी आपण एकला उरे परी शरीराचे नि अनुकारे मग तोही निगे अंतरे गगना मिळे. नंतर प्राणवायू एकटाच उरतो पण तो शरीराच्या आकाराने असतो, मग तोही काही वेळाने निघून बुरणी आकाशात शांत मिळतो. ते वेळी कुंडलिनी भाष जाये मग मारुत ऐसे नाम होये परिशक्ती पण ते आहे जवन मिळे शिवी. त्यावेळी कुंडलिनी ही भाषा जाते व तिला मारुत असे नाव मिळते. पण जोपर्यंत ती शिवाशी एकरूप होत नाही तोपर्यंत तिचा शक्तीपणा असतोच. मग जालंधर सांडी ककारात फोडी गगनाची ये पहाडी पैठी होय. मग ती प्राणवायुरूप शक्ती जालंधर बंधाचे उल्लंघन करून टाळ्यावरती नऊ इंद्रियांचे ऐक्य होण्याचे जे काकीमुख म्हणून स्थान आहे त्याचा भेद करून मूर्धन्याकाशरूपी पर्वतावर जाऊन राहते. ते ओंकाराची ये पाठी पाय देत उठा उठी पश्चंतीची ये पाऊटी मागा घाली. ती ओंकाराचे पाठीवर तात्काळ पाय देऊन पश्चंती वाणीची पायरी मागे टाकते. पुढा तन मात्रा अर्धवेरी आकाशाच्या अंतरी भरती गमे सागरी सरिता जेवी. पुढे समुद्रात कशा नद्या मिळालेल्या दिसतात त्याप्रमाणे अर्ध मात्रा पर्यंतच्या ओंकाराच्या मात्रा मूर्धन्य आकाशात मिळतात.